आजचे दैनिक सुभक्ती पर्व 12 नोव्हेंबर. सैतान हा देवाच्या संकल्पानुसार कसे कार्य करतो पहा. ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही योबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. याकोब 5:11. सर्व रोग आणि अपंगत्वामागे निर्णायक भूमिका ही परमेश्वराची असते. यात सैतानाचा सहभाग नाही असे नाही. विध्वंसकारक हेतूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो संभवतः नेहमीच सहभागी असतो. प्रेषित 10:38. पण त्याचे सामर्थ्य निर्णायक नाही. तो परमेश्वराच्या परवानगी वाचून काही एक करू शकत नाही. इयोबाच्या आजारपणाद्वारे ज्या ज्या गोष्टी सूचित होतात त्यापैकी एक ही आहे. वचनात हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जेव्हा इयोबावर आजारांचा मारा झाला तेव्हा सैतानाने इयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत असे पिळले. इयोब 2:7. त्याच्या पत्नीने त्याला आग्रह केला की त्याने परमेश्वराला शाप देऊन मरून जावे. पण इयोब म्हणाला, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. इयोब 2:10. आणि पुन्हा या पुस्तकाचा परमेश्वर प्रेरित लेखक असे म्हणून इयोबाची प्रशंसा करतो. या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सैतानावर परमेश्वराच्या प्रभुत्वाचा हा योग्य दृष्टिकोन आहे. सैतान वास्तविक आहे आणि आमच्या संकटात त्याचा हात असू शकतो, पण शेवटचा हात नाही आणि निर्णायक हात तर नाहीच. याकोब स्पष्ट करतो की इयोबाच्या सर्व कष्टात परमेश्वराचा चांगला हेतू होता. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. ह्यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हाला दिसून आले. याकोब 5:11. म्हणून जरी इयोबाला पिडण्यात सैतानाचा हात होता तरी अंतिम हेतू परमेश्वराचा होता आणि तो कनवाळू व दयाळू होता. हाच धडा आपल्याला 2 करिंथ 12:7 शिकण्यास मिळतो, जेथे पॉल म्हणतो की त्याच्या शरीरातील काटा सैतानाचा एक दूत होता आणि त्याच्या स्वतःच्या पवित्रतेच्या निमित्ताने तो देण्यात आला होता. त्याने फार चढून जाऊ नये म्हणून, प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. पण लक्षात घ्या, आपण हे क्लेश भोगतो ते आपण क्लेशात नम्र व्हावे हा सैतानाचा हेतू नसतो. म्हणून हेतू हा परमेश्वराचा असतो. याचा अर्थ येथे हा आहे की परमेश्वराचे उत्तम हेतू पावलाच्या जीवनात साध्य करण्यासाठी परमेश्वर सैतानाचा उपयोग करीत आहे. खरे म्हणजे परमेश्वराच्या निवडलेल्यांच्या बाबतीत सैतान आमचा नाश करू शकत नाही आणि शेवटी परमेश्वर त्याचे सर्व हल्ले आमच्यासाठी सर्व कल्याणार्थ व्हावे म्हणून त्याच्यावरच उलथून टाकतो.